अभिजात मराठी आपली मराठी।
अभिजात मराठी
आपली मराठी।
अभिजात मराठी
आपली मराठी।
अभिजात अभिजात
आपली मराठी।
अभिजात मराठी
श्रोते हो नमस्कार। अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मी वासंती काळे आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते। श्रोते हो, मराठी भाषा विभागांतर्गत कार्य करणारी महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ ही संस्था कोश, विश्वकोश, ज्ञानकोश याबाबत काम करते आणि मराठी विश्वकोश हे ब्रिटानिका एन्सायक्लोपीडियाच्या धर्तीवर तयार झालेले आहेत यांच्या नोंदी प्रकाशनाचं कार्य ही संस्था करते। मागील भागात डॉक्टर सरोजकुमार मिठारी सर यांच्याकडून आपण खंड 1 ते 5 यांची माहिती घेतली। आजच्या या भागात आपल्याकडे पल्लवी गायकवाड, संपादकीय सहाय्यक, मराठी विश्वकोश कार्यालय वाई जिल्हा सातारा या आलेले आहेत आणि त्यांच्याकडून आपण मराठी विश्वकोश खंड 6 ते 10 याविषयी जाणून घेणार आहोत। गायकवाड मॅडम, अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत।
सर्व श्रोत्यांना नमस्कार।
मॅडम, मराठी विश्वकोश खंड 6 ते 10 हे कशाबाबत आहे, त्यांचा थोडक्यात परिचय आमच्या श्रोत्यांना आपण करून द्यावा।
जसं आपण यापूर्वी पण पाहिलं की मराठी विश्वकोश हा सर्व विषय संग्रहक आहे, त्यामुळे खंड 6 ते 10 या खंडांमध्ये देखील आपण सर्व विषयांना सामावून घेतलेलंच आहे।
बरोबर,
जवळजवळ 100 विषय तरी आपण मराठी विश्वकोशाद्वारे वाचकांसमोर ठेवत असतो। तर या ज्या खंड 6 ते 10 आहेत याची एक थोडक्यात माहिती मी देते। म्हणजे खंड 6 आहे तो चेन सर एन्स्ट बोरिस ते डोळा या नोंदीपर्यंत आहे, तो 1977 प्रकाशित झाला आहे आणि याच्यामध्ये 1141 नोंदी आहेत। खंड 7 हा आहे ड्युइसबर्ग, भूगोलाची नोंद आहे, तिथून ते धरणगाव हे देखील भूगोलाचीच नोंद आहे, इथपर्यंत हा खंड पूर्ण केलेला आहे, तो 1977 प्रकाशित झाला आहे आणि याच्यामध्ये 897 नोंदी घेतलेल्या आहेत। खंड 8 हा आहे धरणे व बंधारे, तिथपासून ते नॉकशॉटपर्यंत, याच्यामध्ये 773 नोंदी असून हा 1979 प्रकाशित झाला आहे। खंड 9 आपण पौन चेरियू, अपभ्रंश भाषा साहित्याची ही नोंद आहे, तिथून ते पहलवी साहित्य, आशियाई भाषा साहित्याची नोंद आहे, इथपर्यंत तो खंड पूर्ण केला आहे। हा 1980 प्रकाशित झाला असून याच्यामध्ये 899 नोंदी समाविष्ट आहेत। आणि खंड 10 आहे तो पैकारा ते बंदरे, स्थापत्य अभियांत्रिकीची नोंद आहे बंदरे, तर हा खंड आहे तो 1981 प्रकाशित झाला असून याच्यामध्ये 798 नोंदी आहेत। तर हे जे 6 ते 10 खंड आहेत, हे सर्व खंड आहेत ते आपले आद्य संपादक तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्या अध्यक्षतेखालीच पूर्ण झालेले आहेत।
अच्छा, म्हणजे त्यावेळेला तर्कतीर्थ होते आणि स्वतः त्यांनी यावर देखरेख केलेली होती। मॅडम, आता हे जे खंड 6 ते 10 आहेत, तर यांच्यात महत्त्वपूर्ण अशा कोणत्या नोंदी आहे, म्हणजे आपल्या वाचकांना जर अगदी त्याला भेट द्यायची असेल आणि ती माहिती घ्यायची असेल विश्वकोशाच्या या खंडांविषयी, तर याच्यातल्या महत्त्वाच्या नोंदी कोणत्या आहेत?
आता आपण ओळीनं पाहायला गेलं तर खंड 6 जसं मगाशी म्हटलं की चेन सन अन्स बोरिसपासून नोंद सुरू होतात, याच्यामध्ये विज्ञान विषयाच्या 462 आणि मानव्य विषयाच्या 679 नोंदी आहेत। याच्यामध्ये छंदोरचना ही एक अत्यंत सुंदर नोंद आहे। छंदोरचना म्हणजे पद्यरचना आहे। हल्ली आपण अभ्यासक्रमातही पाहतो की मुलांना पहिलीपासूनच कविता करण्याचा छंद लागलेला असतो, तर तो कुठेतरी शास्त्रीय पद्धत त्याला मिळावी यासाठी आपण ह्या नोंदीकडे नक्की पाहू शकतो। या नोंदीमध्ये आहे ते आपण वैदिक छंदोरचनापासून ते इंग्रजी छंदोरचना इथपर्यंत उपशीर्षकाद्वारे ही नोंद पूर्ण केलेली आहे। त्यामध्ये संस्कृत, प्राकृत अपभ्रंश आहे किंवा मराठी छंदोरचना आहे या संदर्भातली माहिती देखील आपण त्या त्या ठिकाणी, त्यातील पद्यरचना कशाप्रकारे असते, जसं अलंकार आहेत वगैरे, याबद्दलची माहिती देखील त्या नोंदीमध्ये घेतली आहे। एकूण जवळजवळ 11 पृष्ठांची ही नोंद केलेली आहे। त्याचबरोबर छोडो भारत आंदोलन, ज्याविषयी आपल्याला शालेय पुस्तकात देखील धडे आहेत, तर ही माहितीसाठी अधिक माहिती मिळावी या विषयासाठी, तर त्यासाठी आपण हा खंड रेफर करू शकतो। छोडो भारत आंदोलनाविषयी आपल्याला तिथे अधिक माहिती मिळू शकते। पुन्हा आता आपण पाहतोय की जलसंधारणाबद्दल आपण फारच अवेअर झालेलो आहोत, कारण पाण्याचं जे संकट आपल्यावर येत आहे त्यानुसार, तर या खंडामध्ये आपल्याला जलसंधारण म्हणजे उपलब्ध जलसंपत्तीचं संरक्षण कसं करावं, त्याचं संवर्धन कसं करावं आणि उपयुक्ततापूर्ण असं फायदेशीर व्यवस्थापन कसं केलं जावं याविषयीची माहिती आपल्याला जलसंधारण या नोंदीमध्ये पाहायला मिळते. हे झालं खंड 6 बद्दल.
खंड 7 मध्ये काय विशेष नोंदी आहेत?
माझ्या आवडीची नोंद म्हणाल तर खंड 7 मध्ये तटबंदी ही युद्धशास्त्रातली एक नोंद आहे. म्हणजे त्यामध्ये प्राचीन तटबंदी कशी केली गेली होती इथपासून ते आधुनिक तटबंदीचे नमुने इथपर्यंत त्याच्यामध्ये माहिती कव्हर करण्यात आलेली आहे. म्हणजे जवळजवळ 1977 हा खंड प्रकाशित झाला होता पण तरी देखील त्यामध्ये माहिती अगदी अद्ययावत असल्याप्रमाणे आहे. आणि ही नोंद पूर्ण करण्यासाठी त्यामध्ये विविध चित्रांची देखील दिलेली आहेत की तटबंदी कशा प्रकारे असते.
हो, कारण आधुनिक मुलांना ते कळलं पाहिजे.
त्यामुळे त्यामध्ये आपण चित्र घेतलेलं आहेत, आकृत्या काढलेल्या आहेत, त्यावेळेसचे जे काही नकाशे होते ते देखील आपण त्या नोंदीमध्ये घेऊन पूर्ण केलेले आहेत. फिलग्री वर्क म्हणून एक नोंद आहे जी तारकामाची आहे, उपयुक्त कलासाठी आहे, तर त्या नोंदीचा सुद्धा आपण याच्यामध्ये समावेश केलेला आहे या खंडामध्ये. पुन्हा बऱ्याच जणांना धर्माविषयी फार असतं की अगदी छोट्यातल्या छोट्यांची पण माहिती मिळावी अशी बऱ्याच जणांची इच्छा असते. मग त्यामध्ये ज्याला आपण देवळांचा कारागीर म्हणतो, ज्याने इंद्राचं वज्र तयार केलं किंवा बृहस्पतीसाठी ज्याने लोखंडाची कुऱ्हाड तयार केली असा त्वष्टा नावाचा जो एक कारागीर आहे त्याची देखील नोंद आपण या खंडात घेतलेली आहे जी धर्माच्या अनुषंगाने घेण्यात आलेली आहे.
मॅडम, आता तुम्ही 7व्या खंडाचं सांगितलं, असंच 8व्या खंडामध्ये कोणत्या विशेष अशा नोंदी आहेत?
8व्या खंडातील सर्वात महत्त्वपूर्ण नोंद म्हणजे नोबेल पारितोषिक. तर ही नोबेल पारितोषिक नोंद आहे ती अर्थशास्त्राच्या दृष्टीने असेल आणि यामध्ये नोबेल पारितोषिका कशी दिली जातात, म्हणजे नोबेल यांनी जेव्हा त्यांचा मृत्यू झाला त्यांनी त्यांच्या मृत्यूपत्रामध्ये या पारितोषिका संदर्भात काही तरतुदी करून ठेवलेल्या होत्या, त्याची निवड कशी करण्यात यावी अशी उपशीर्षकं आपण घेतलेली आहेत आणि त्या पारितोषिकाचे स्वरूप, त्याची पात्रता काय असावी आणि हे पारितोषिक वितरण समारंभ कसा केला जावा, कुठे केला जावा या संदर्भातील माहिती देखील आपण या नोंदीमध्ये घेतलेली आहे. आणि यामध्ये काय केलं, आपण 1901 पासून ते खंडाच्या प्रकाशनापर्यंत म्हणजे 1977 हा खंड प्रकाशित झाला म्हणून तोपर्यंत त्या शास्त्रज्ञाचे नाव, त्याला जेव्हा पारितोषिक मिळाले तेव्हाचं वर्ष, तो कोणत्या देशाचा आहे ते देशाचं नाव आणि त्याने जे काही कार्य केले आहे त्याला कोणत्या कार्यासाठी पारितोषिक मिळालेले आहे नोबेल पारितोषिक, असे मुद्दे घेऊन आपण एक टेबल तयार केलेला आहे. आणि 1901 ते 1977 प्रत्येक शास्त्रज्ञाचं नाव, त्याचे कार्य, त्याला मिळालेलं पारितोषिकेचं वर्ष, हे सगळं आपण एका दृष्टिक्षेपात बसतं त्या टेबलमुळे. जसं उदाहरण पाहिलं तर 1901 मध्ये विल्यम रॉन्टगेन यांना जर्मनीचे आहेत, त्यांना भौतिकी विषयासाठी क्ष किरणांचा शोध याकरिता नोबेल पारितोषिक मिळालेले होते. त्यामुळे ही एक नोंद अत्यंत सुंदर आहे. त्यानंतर नभोनाट्य ही नोंद देखील आपल्याला या खंडामध्ये पाहायला मिळेल की रेडिओवरून प्रकाशित केला जाणारा जो एक नाट्य प्रकार आहे नभोनाट्य, तर ती नोंद देखील आपल्याला या 8व्या खंडामध्ये पाहायला मिळू शकते.
अच्छा, आणि 9व्या खंडातल्या महत्त्वपूर्ण नोंदी कोणत्या आहेत?
9व्या खंडामध्ये एक मानसशास्त्राची नोंद आहे, परपीडन व स्वपीडन विकृती म्हणून. बऱ्याचदा कसं होतं, असं जेव्हा आपण बाहेर वाचन करायला जातो तेव्हा ते तितकंसं व्यवस्थित वाटत नाही, म्हणजे शब्द बऱ्याचदा मुलांनी वाचावेत की नाही इथपर्यंत आपण विचार केला जातो. पण जेव्हा मराठी विश्वकोशामध्ये वाचक वाचनासाठी येतो तेव्हा तिथे वाचकाच्या सर्व वर्ग लक्षात घेऊन नोंद लिहिलेली असते, म्हणजे कुठेही अश्लीलता वाटणार नाही अशा प्रकारे त्या नोंदीतील सर्व शब्द शास्त्रीय पद्धतीने घेऊन ती जी संकल्पना आहे मानसशास्त्राची ती अगदी पूर्ण केलेली आहे लेखकाने. त्यामुळे परपीडन व स्वपीडन विकृती अशी एक मानसशास्त्राची नोंद आपण त्यामध्ये घेतलेली आहे. त्यानंतर पतंग आहे, वनस्पतीशास्त्राची आहे. पौन पेरुही अपभ्रंश भाषा साहित्याची नोंद आहे, ती देखील नोंद आपण 9व्या खंडामध्ये पूर्ण केलेली आहे.
शेवटचा 10वा खंड,
10वा खंड याच्यामध्ये आपण पोवाडा मराठी भाषा साहित्यातली नोंद आहे. त्यानंतर या खंडामध्ये प्रामुख्याने प्राणीविज्ञानाच्या नोंदी अतिशय आढलेल्या आहेत, म्हणजे प्राणीसृष्टी आहे, त्यांचे संघ आहेत, प्राणी वर्ग आहेत, त्यांचं संचलन, स्थलांतरण, सामाजिक जीवन याविषयीची सर्व माहिती आपण याच्यामध्ये घेतलेली आहे. त्यानंतर प्रोबिट विश्लेषण हे जे एक प्रामुख्याने जीवविज्ञानातील संशोधनाचं वापरण्यात येणारा एक प्रकार आहे, सांख्यिकीय पद्धत आहे, जीवविज्ञानातील संशोधनात ही जास्त प्रमाणात वापरण्यात येते, त्याविषयीची माहिती देखील आपण या नोंदीमध्ये पूर्ण केलेली आहे. त्यानंतर ज्योतिषशास्त्र ती नोंद आहे. पशुवैद्यकासंदर्भातल्या नोंदी आहेत, म्हणजे आता बऱ्याचदा आपण बघतो की ब्लॅक क्वार्टर असं एक आजार आहे फऱ्या रोग म्हणून, तर त्याच्यावर काय उपाय केले पाहिजेत, काय प्रतिबंध केले पाहिजेत, रोग निदान म्हणजे नक्की झालं आहे ते लक्षणांपासून ते त्याच्यावर होणाऱ्या प्रतिबंधापर्यंत उपायांपर्यंत या नोंदीमध्ये आपण माहिती दिलेली आहे.
मॅडम, हे 6 ते 10 खंडातल्या महत्त्वपूर्ण नोंदींविषयी आता तुम्ही सांगितलं, परंतु आता या खंडांचं वाचन आपण जेव्हा करतो आणि इतका त्याचा आवाका मोठा आहे, तर मग हे वाचन करताना आपल्याला काय लक्षात मुद्दे घेऊन ते वाचन करणं अपेक्षित असतं?
बऱ्याचदा आपण एखादी नोंद वाचत असतो, त्यावेळेस आपल्याला दुसऱ्या नोंदीची पण क्युरियोसिटी असते की हे पण मला तिथे वाचायला मिळेल का. जसं आता प्रभात फिल्म कंपनी ही एक नोंद आहे, चित्रपट सृष्टीची आहे. जेव्हा आपण ही नोंद वाचत असतो तेव्हा अनेक नाटककार आहेत वगैरे, त्यांची माहिती आपल्याला यात मिळेल का, तर ती आपल्याला तिथेच कळते. म्हणजे एक प्रकारे हायपर लिंकिंग आपण म्हणतो, तर ते तिथे कव्हर केलं जातं. म्हणजे मास्तर कृष्णराव जेव्हा आपण वाचत असतो तिथे पोकळबाणाने तिथे दाखवलं जातं की मास्तर कृष्णराव. म्हणजे मला तिथे लक्षात येतं की ही देखील नोंद याच्यामध्ये आहे, की मला ही नोंद देखील कुठेतरी वाचायला, मराठी विश्वकोशामध्ये कुठेतरी वाचायला मिळणार आहे. किंवा अनंत काणेकर असतील, त्यांची नोंद देखील तसंच होणार आहे. बऱ्याचदा कसं होतं की एकच शब्द असतो परंतु वेगवेगळ्या अर्थाने घेतलेला असतो. जसं पतंग, आता पतंग म्हणलं की डोळ्यासमोर पहिल्यांदा ते खेळण्यातलं पतंग असतो, उडवणारा तो येतो,
आकाशात उडतो.
पुन्हा पतंग जे आहे ते कीटक पण आहे आणि पतंग नावाचा एक वनस्पती पण आहे. तर त्यावेळेस कसं होतं की ते नोंदी आपण घेत असताना पतंग एक, पतंग दोन, पतंग तीन अशा प्रकारे ह्या नोंदी आपण घेत असतो. मग पतंग एक म्हणजे काय, जेव्हा जी नोंद सर्वप्रथम आपल्याला लक्षात येते की पतंग म्हणलं की खेळातला, मग खेळ व मनोरंजन असा त्याच्या पुढे विषय दिला जातो. त्यानंतर पतंग दोन कीटक विज्ञानातील नोंद येते, पतंग तीन आहे ते वनस्पती विज्ञान, आणि मग जपान वूड ट्री म्हणजे वनस्पती विज्ञानातली ती नोंद आहे. अशा प्रकारे आपण जर का एकाच नावाने आलं तर त्याच्या पुढे एक, दोन, तीन असे आकडे देऊन त्या सर्व नोंदी त्याच्यामध्ये घेत असतो.
हां, म्हणजे सर्वंकष माहिती आपल्याला मिळते, किंवा मराठी भाषेशी जे संबंधित नाही किंवा आहेत त्यांनाही ती सखोल मिळते, प्राथमिक माहिती पण मिळते. आणि त्यांनी जर ह्या आपल्या विश्वकोशाच्या वेबसाईटला भेट दिली तर त्या व्यक्तीला सगळी माहिती आपल्या या मराठी विश्वकोशाच्या खंडांमधून प्राप्त होईल. तर श्रोत्यांनी नक्कीच त्या साईटला तुमच्या भेट द्यायला पाहिजे.
मराठी विश्वकोशाचे 21 खंड प्रकाशित आहेतच, परंतु आपले हे सर्व खंड आपल्या साईटवर marathiwishwakosh.org.in या साईटवर देखील आपल्याला विनामूल्य आकार विल्हे देखील पाहायला मिळतील. किंवा आपण एखाद्या नोंदीचं नाव तिथे सर्चमध्ये टाकलं तर तशी देखील ती नोंद आपल्याला उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे मी श्रोत्यांना, महाराष्ट्रातील सर्व तज्ज्ञांना विशेष करून विनंती करेन की आपण नोंदी एकदा तरी वाचाव्यात. आपल्या विषयातील विषयाप्रमाणे त्या नोंदींमध्ये जर काही अद्ययावती करण्याची आवश्यकता असेल तर आपण नक्की आम्हाला संपर्क साधावा. आमच्या तज्ज्ञ मंडळाकडून त्याच्यावर विचारविनिमय होऊन त्या माहितीचा अंतर्भाव करण्यात येईल. आता सध्या पहिल्या खंडाचं काम सुरूच आहे अद्ययावतीकरणाचं, तर मी श्रोत्यांना नक्कीच अशी विनंती करेन की त्यांनी एकदा तरी वाचून आपली मतं कळवावीत.
आज मराठी विश्वकोश खंड 6 ते 10 याविषयी माहिती देण्यासाठी पल्लवी गायकवाड, संपादकीय सहाय्यक मराठी विश्वकोश कार्यालय वाई जिल्हा सातारा इथून आल्या होत्या आणि त्यांनी आपल्याला अतिशय रंजकपणे ही माहिती दिली. मॅडम, आपले खूप खूप आभार.
धन्यवाद मॅडम.
श्रोते हो, आपली मतं, सूचना, अभिप्राय, अपेक्षा यांची आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत. आपल्या मताचा नक्कीच आम्ही आदर करू. आपण कृपया या ईमेलवर आमच्याशी संपर्क साधा, aplimarathi210@gmail.com, aplimarathi210@gmail.com. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25 वासंती काळे. तोपर्यंत आपला निरोप घेते, नमस्कार.
अभिजात मराठी, आपली मराठी.
अभिजात मराठी,
आपली मराठी.
अभिजात मराठी,
आपली मराठी.
अभिजात, अभिजात,
आपली मराठी.
अभिजात मराठी,
आपली मराठी.
अभिजात मराठी,
आपली.